खंड तिसरा, थर्ड ट्रायमेस्टर। सातवा महिना लागल्यापासून प्रसूती होईपर्यंतचा हा काळ, या काळात गर्भाची हालचाल मोठ्या प्रमाणावर सुरू होते। बाहेरील संवेदनांना गर्भाकडून मिळणारा प्रतिसाद आणखी जास्त प्रमाणात दिसायला लागतो। गर्भाचा आकार, वजन या सगळ्यामध्ये झपाट्याने वाढ होते। सर्व अवयव, इंद्रिय ही अधिकाधिक कार्यक्षम व्हायला लागतात। मातेला गर्भाचं डोकं, हात पाय इत्यादी अवयव बाहेरून सुद्धा जाणवायला लागतात। भोवतालच्या जगातील बदलांना गर्भाकडून जे प्रतिसाद दिले जातात ते प्रतिसाद मातेला स्पष्टपणे जाणवतात। साधारण दर तासाला 5 ते 6 वेळा गर्भाची जाणवण्या एवढी हालचाल मातेच्या उदरामध्ये होते। प्रसूतीनंतर या जगात जगण्याच्या दृष्टीने सगळ्या इंद्रिय संस्थांची तयारी होते, कारण प्रसूतीनंतर मातेकडून नाळेमार्फत मिळणारं पोषण होणार नसतं। त्यामुळे पचन संस्था, श्वसन संस्था, रुधिराभिसरण संस्था, मज्जा संस्था या सर्वांचं कार्य स्वतंत्रपणे सुरळीत चालण्याच्या दृष्टीने सर्व अवयव अधिकाधिक कार्यक्षम आणि बलवान व्हायला लागतात। हाडं, स्नायू हे अधिक बळकट होतात। उत्सर्जन संस्थेचं कार्यही सुरू होतं। प्रसूतीच्या वेळेस जे काही बदल गर्भाला सहन करायचे असतात त्या दृष्टीनेही गर्भाची संपूर्ण तयारी ह्या काळामध्ये होते।